श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध आहे. 165 क्रमांकाचा श्लोक आहे. देहादिक प्रपंच चिंतिला परियंतरी लोभ निश्चित ठेला, हरी चिंतने मुक्तिकांतावरावी, मना संगती सज्जनाची धरावी. आपण कुठे आहोत आणि कुठे जायचं आहे? देहादिक प्रपंच हा चिंतिला, देह मी, देहाला लागलेलं माझं, मी माझं आणि मला, याने मनुष्य जीव गुंतलेला आहे. वस्तुतः जीव जीवो ब्रह्मैव नापरा, जीव हा ब्रह्मच आहे. पण देह तादात्म्य पावला आणि देहाला मी म्हणायला लागला, मग सगळे माझे, हे माझं घर, हे माझे आईवडील, ही माझी पत्नी किंवा पती, मुलं माणसं, नातेवाईक, मित्रमंडळी, घोळ सगळा गोळा केला त्याने. देहभावाच्या पोटी हा सगळा प्रपंच आलेला आहे. सद्गुरू सांगतात तू देह नाहीस, आत्मा आहेस, पण तोपर्यंत प्रपंच आणि त्याचं चिंतन सुरू आहे. माझा देह आहे, माझा हा सगळा गोतावळा आहे, माझा आहे. एकंचित वस्तू देखील जी आहे सगळी माझी आहे. वस्तुतः येताना आपण काही घेऊन आलेलो नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. जो देह घेऊन आलो तो देखील जाताना टाकायचा आहे. त्याची 3 चिमट्या राखवायचे. ज्या वस्तू गोळा केल्या त्या बरोबर येणार का आपल्या? नाही येणार. पण वी आर पजेस्ड बाय अवर पजेशन्स. जेवढ्या वस्ती गोळा केल्या त्या माझ्या आहेत, माझ्या, देणार नाही कुणाला, धरून बसलाय त्याला. प्रपंचाचा जर अबोध गेला तर मोकळा झाला. प्रपंचाविषयीचं जे अज्ञान आहे सगळं, माझा प्रपंच म्हणून असू दे. प्रपंच काय असेल तो माझा म्हणून नकोस. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तू आपुली मानिली, कैची रे पडत मूर्खा. माझी मुलं, माझे मित्र, माझे घर, काय रे ते तुझ्याबरोबर येणार आहेत का जाताना? तू निघालास तर का त्यांच्याबरोबर तुला जाता येणार आहे? काही नाही. प्रवासात शेजारी कोण येतं आपण सांगू शकत नाही. तशी मंडळी कर्मयोगाने आलेली आहेत, त्यांच्याशी चांगलं वागणं, प्रेमाने वागणं हे तुझं कर्तव्य आहे. जे काही कर्तव्य करायचं आहे ते करायचं आहे, पण ती माझी म्हणून नकोस. मनात लक्षात ठेव की आपलं कर्तव्य आपल्याला करायचं आहे. परमेश्वराने जे सोपवलेलं आहे ते आपल्याला उत्तम तऱ्हेनं पार पाडायचं आहे. पण ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो असा जर भाव ठेवला तर, नाहीतर काय झालं आहे, नामरूपाने भासणारं विश्व आहे ते आपल्याला खरं वाटतं. आणि प्रपंच हा चिंतिला, आणि त्या प्रपंचाचं चिंतन सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि झोपेत देखील त्याचं चिंतन चाललेलं आहे. वस्तुतः भगवंताचं चिंतन करावं आणि देहाने प्रपंच सारावा, सारावा चांगल्या तऱ्हेनं सारावा. परंतु अंतःकरणात प्रपंच ठेवू नये, अंतःकरणात भगवंत ठेवावा. दोन्ही गोष्टी एका वेळेला करता येतात. आपण नाही का बाहेर काही करत, पूजा करत असतो, पूजा करत असताना संसाराचं चिंतन, ध्यानाला बसल्यानंतर तर जास्तच चिंतन, कारण आता दुसरं काही करायचं नाही, डोळे मिटले, विचार चालू आहे, नोकरी, व्यवसाय, संसार, तेच चिंतन चाललं आहे. काय केलं तासभर? प्रपंचाचं चिंतन केलं, भगवंताचं चिंतन आठवणच झाली नाही. मग काय करतोस? त्याचं कारण भगवंताविषयी ओढच नाही आहे. त्याच्याविषयी जे प्रेम निर्माण व्हायला पाहिजे ते प्रेम वाटतच नाही आहे. केवळ भीतीच्या पोटी आपण भगवंताला भजत असतो, प्रेमापोटी नाही. प्रेमापोटी भरणारा भरणारा एखादाच असतो कोणीतरी, त्याला भक्त असं म्हणतात. तो देवापासून विभक्त नाही. असा कोणीतरी लक्षामध्ये, कोट्यामध्ये एखादे भक्त, म्हणून परमभक्तांची यादी केली जाते. सामान्य माणसांचे कोणी स्मरण करत नाही, त्यांना आठवण्याचा काही उपयोगही नसतो. म्हणून भगवंताविषयी प्रेम कसं निर्माण होईल, अंतरात जिव्हाळा कसा निर्माण होईल हे पाहिलं पाहिजे. आणि ते जर पाहिलं तर प्रपंच करत असताना आतमध्ये भगवंताचं चिंतन व्हायला पाहिजे. दुसऱ्या चरणात म्हणतात, परिअंतरी लोभ निश्चित ठेवला. प्रपंचाचं चिंतन केलं, मग तसं आपण म्हणतो चिंतने चिंतने तद्रूपता. भगवंताचं चिंतन केलं त्याच्याशी तद्रूप होतो. आपण प्रपंचाचं चिंतन करतो, प्रपंचाशी एकरूप, प्रत्येक गोष्टीशी अगदी मिळून गेलेलो, तदाकार झालेलो. कशाशी? प्रपंचाशी. म्हणून ऊर्ध्वगती जी आहे ती कशी मिळणार? अधपतनच होणार आपलं. तर आपण ज्या वाटेने जायचं त्या वाटेनं न जाता, ज्या वाटेनं जाऊ नये तोच मार्ग अगदी निष्ठेने जिद्दीनं आक्रमतो आहोत. आणि त्यामुळे परिअंतरी लोभ, लोभ निर्माण झाला आता प्रपंचाविषयी. प्रपंच म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. किती मिळालं म्हणजे पुरे? पुरे नाहीच, लोभ वाढतो आहे. माझं ते माझंच आणि दुसऱ्याचं तेही माझं. त्या लोभाचं पोट भरत नाही कधी. लोभाच्या पोटी तृष्णा, हव्यास. किती हव्यास असावा, मर्यादा नाही, अमर्याद. त्याच्यामुळे कारणं पुढे दुःखाला कारण होतं पण लक्षात येत नाही. म्हणून प्रपंचाचं चिंतन लोभ करावं. आपण पत्रात म्हणतो की लोभ असावा हे विनंती, पण तो लोभ हा नव्हे. तिथं लोभ असावं म्हणजे प्रेम असावं असं म्हटलेलं आहे, पण इथं लोभ म्हणजे साठवण. त्याला म्हटलं आहे महाशनो महापापमा. काम क्रोध लोभ हे मोठे शत्रू आहेत. म्हणून वस्तुत लोभावर क्रोध करायला पाहिजे. क्रोधाचा उपयोग कुठं करायचा? हा लोभ वाटतो आहे असं वाटलं ना, त्याच्यावर क्रोध यायला पाहिजे. त्याला आपल्या ताब्यात ठेवायला पाहिजे. कारण हे सगळी काम क्रोध लोभ ही नरकाची द्वारं म्हटलेली आहेत. त्यामुळे सगळे विकार ताब्यात ठेवायचे, त्याला बुद्धीचा लगाम लावायचा आणि तो परमेश्वराच्या हातात द्यायचा. म्हणून हा जाण्यासाठी, लोभ कमी होण्यासाठी, प्रपंचाचं चिंतन कमी होण्यासाठी सोहमचं अनुसंधान अखंड ठेवावं, वैराग्य अंतःकरणात मुरवावं आणि काय करावं? हरिचिंतने मुक्तिकांता वरावी. हरीचं चिंतन करा, हे चिंतन सोडा आणि हरीचं चिंतन करा. नाही तर मुखाने हरी हरी म्हणतो ना, आज दुसराच विचार चालला असं नाही. म्हणून चिंतन म्हटलेलं आहे, स्मरण चिंतन आतून यायला पाहिजे. आणि त्यांनी काय करा? मुक्तिकांता वरावी, मुक्तीशी लग्न लावावं जीवाचं. मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. आम्ही मुक्तीशी लग्न केलेलं आहे, आता आम्ही जे राहू ना ते खेळी मिळून चार दिवस जे काय असतील ते घालू. आता आम्हाला या विश्वामध्ये संसारामध्ये काही मिळवायचं राहिलेलं नाही आहे. जे मिळवायचं होतं ते मिळालं. जीव जो गुंतला असता तो सोडवला, त्याला आत्मरूप केलं, भगवत रूप केलं. आता आम्ही आनंदात राहू, किती दिवस राहू तो ठेवील तितके दिवस राहू, जायची तयारी आहे. पण हे सगळं जे आहे, हा बोध होण्यासाठी मना संगती सज्जनाची धरावी. ईश्वराचा छंदामध्ये प्रपंचाचा छंद सुटला पाहिजे, छंद लागला पाहिजे, भगवंताचा छंद लागला पाहिजे. हे अवघड आहे फार. म्हणून इथं म्हटलं आहे, देहादिक प्रपंच हा चिंती येला, परिअंतरी लोभ निश्चित ठेला. हरी चिंतने मुक्तिकांता वरावी, मना संगती सज्जनाची धरावी. जय जय रघुवीर समर्थ.